एस्तेर अध्याय 9, आता 12व्या महिन्याच्या म्हणजे अदार महिन्याच्या 13व्या दिवशी लोकास राजाच्या आज्ञेचे व हुकमाचे पालन करायचे होते. यहुद्यांच्या शत्रूंनी त्यांच्यावर वरचढ होण्याची आशा धरली होती, पण त्याच्या उलट झाले. जे यहुद्यांचा द्वेष करत होते त्या शत्रूंपेक्षा यहुदी आता वरचढ झाले होते.